नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. 52,300 कोटींच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा विजयाला शिवसेनेचे विनायक राऊत यांचं न्यायालयात आव्हान. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली. आणि मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून गोरेगाव मुलुंड रस्त्याचा जुळा बोगदा, ठाणे बोरीवली दरम्यानचा बोगदा तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड, रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पणही तसंच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत. प्राप्तीकर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,45,000 कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे. तसंच या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत 70,902 कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात 2,65,336 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 3,61,862 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तीकर आणि 1,426 कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तीकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजयाविरोधात शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राणे यांनी कपटनीती, पैशांचा वापर आणि मतदारांना धमकावून हा विजय मिळवला आहे असा आरोप राऊत यांनी याचिकेत केला आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं ही याचिका केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गोयल यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी गोयल यांनी हे आश्वासन दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती, एका नगरपरिषदेतल्या सदस्यपदांच्या 11 रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. कोल्हापूरच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणूकही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी 12 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार 21 जुलै वगळून दिनांक 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत तर 25 जुलैला अर्जाची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी विमानतळ प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेसाठी त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या निर्माण कार्याचं सादरीकरण केलं. नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीकांत शिंदे, शिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. येत्या 26 जुलैला कारगिल विजयाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्तानं कारगिल हेलिपॅडवर एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अपनी सेना को जाने नामक या प्रदर्शनात विविध शस्त्र तसंच उपकरणं दाखवण्यात येत आहेत. परिसरातल्या विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी तसंच अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली काढण्यात येत आहे। शहरातल्या शिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येते आहे। मराठा बांधव मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालना रस्त्यावर दाखल झाले आहेत। महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे। जरांगे यांच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत मंच उभारण्यात आले आहेत। दरम्यान या रॅलीसाठी जरांगे यांचं शहरात आगमन होताच खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 79,266 महिलांची नोंदणी झाली आहे। जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी ही माहिती दिली। जिल्ह्यात आतापर्यंत 16,778 महिलांची नोंदणी ऑनलाईन तर 62,488 महिलांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीनं झाली आहे। ग्रामीण भागात नारी शक्ती दूत या एपद्वारे अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांकडून ही नोंदणी करून घेतली जात आहे। लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीनं सुरू आहे। या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचं चावडी वाचन आज जिल्ह्यातल्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आलं। अर्जदारांची नावं त्यांची अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांची यावेळी माहिती देण्यात आली। जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी औसा तालुक्यातल्या आलमला इथल्या चावडी वाचनास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। उदगीर नगर परिषदेच्या चावडी वाचनास मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थित होते। जिल्ह्यात इतर ठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी यावेळी चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली। अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा समावेश करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मदत केंद्र उभारण्यात आलं आहे। आज केळगाव परिसरातल्या मदत केंद्राचं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं चला जाणून घेऊया मतदान केंद्राला या दोन दिवसीय उपक्रम राबवला जात आहे। या अंतर्गत मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणं तसंच त्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सांगी इथं मतदारांशी संवाद साधला। सरपंच अश्विनी जगदाळे परिसरातील मतदार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते। परभणी जिल्ह्यातल्या पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी तसंच परभणी जिल्हा सुंदर आणि हरित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं वृक्षवल्ली वाढवूया गाव हरित बनवूया राबवण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिली आहे। याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे। सर्व वयोगटातील लोकांना या वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यात येणार असून गाव तिथे घनवन स्मृती उद्यान निर्मिती नदीकाठी बांबू लागवड करणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत। मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे। तीनही रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत। रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। जिल्ह्यातले नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। दरम्यान अलिबागमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाण्याची धार लागल्यानं दुसऱ्या मजल्यावर पाणी झालं आहे। हवामान विभागानं रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे। पालघर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला। डहाणू पालघर बोईसर जव्हारसह अनेक गावात अनेक भागात पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना मोठा पूर आला आहे। हवामान विभागानं मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नाशिक पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। अहमदनगर तसंच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर 52,300 कोटींच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा विजयाला शिवसेनेचे विनायक राऊत यांचं न्यायालयात आव्हान। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली आणि मुंबईसह ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।